नव्या युगाचे पायी कसणाऱ्या या युवक युवतींचं स्वप्न काय आहे? या भारत देशाची भूमी मरुभूमी न होता सस्यश्यामला व्हावी. लक्षावधी खेड्यांमध्ये विखुरलेला येथील समाज एकसंध होऊन खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हावा आणि येथील ग्रामजीवनात उमदेपण यावं. या भारत देशात सुखस्वप्न फुलून यावीत.
एक जीव उमदे भावे स्वप्ने पुलुनियावि सुख स्वप्ने पुलुनियावि सुख स्वप्ने पुलुनियावि सुख स्वप्ने पुलुनियावि सुख स्वप्ने पुलुनियावि।